विविध भारती पुणे, सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. विकसित भारत योजनेमध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. सशक्त आणि सुरक्षित देशाच्या निर्मितीसाठी युवा पिढीचा हातभार लागावा अशी अपेक्षा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज पुण्यात व्यक्त केली. माय भारतच्या माध्यमातून युवा पिढीनं राजकारणाच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करावी असंही त्यांनी सूचित केलं. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं विकसित भारत अँबेसेडर युवा कनेक्ट उपक्रमांतर्गत आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून मिळणारं ज्ञानही घ्यायला हवं असं प्रतिपादन सँडविक कॉरमंड इंडिया कंपनीचे व्यवस्थापक हेमंत नाडगौडा यांनी आज पुण्यात केलं. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रम प्रारंभाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी नोंदणी करावी असं आवाहन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांनी केलं. नोंदणी केलेल्या घरेलू कामगारांना गृहोपयोगी वस्तूसंच वाटप कार्यक्रमात ते आज चिंचवडमध्ये बोलत होते. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत पुणे परिमंडल अंतर्गत आतापर्यंत घरगुती वीज ग्राहकांचे 13,677 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत अशी माहिती मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली आहे. या योजनेमध्ये पुणे परिमंडळात 13.73 मेगावॅट क्षमतेचे 2,748 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या घरगुती वीज ग्राहकांचं मासिक वीज बिल जवळजवळ शून्यावर आलं आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांनी या योजनेत अधिकाधिक संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन पवार यांनी केलं. गणेशोत्सवात पुणे शहरात थेट बाजारपेठापर्यंतच्या सुखकर प्रवासासाठी पीएमपीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यंदाच्या गणेशोत्सवात 1,28,56,000 प्रवाशांनी पीएमपी सेवेचा लाभ घेतला. त्यातून पीएमपीला 17.5 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार योग प्रशिक्षक दीपक हिरवे आणि झोपडपट्टीतील महिलांना आरोग्यविषयक सल्ला वैद्यकीय मदत मिळवून देणाऱ्या मनीषा गाडे यांना जाहीर झाला आहे. येत्या रविवारी पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या सोहळ्यामध्ये 12वी उत्तीर्ण झालेल्या राज्यभरातील 250 गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती ट्रस्टचे प्रमुख राजाभाऊ चव्हाण यांनी दिली. स्नेह प्रकाशनाचा स्नेहांजली पुरस्कार यावर्षी लेखक अभिनेते व्याख्याते प्राचार्य श्याम भुरके यांना जाहीर झाला आहे. येत्या 5 ऑक्टोबर रोजी पुण्यात प्रवचनकार डॉ कल्याणी नामजोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा फटका पुणे जिल्ह्यातील 8 तालुके आणि 117 गावांमधील शेतपिकं आणि फळ पिकांना बसला होता. याबाबतचा नुकसान अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. यानुसार बाजरी भुईमूग मूग घेवडा सोयाबीन या जिरायती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुरंदर तालुक्यातील सीताफळांच्या बागांना देखील अतिवृष्टीचा फटका बसला आहे. नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे केले असून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असं जिल्हा कृषी अधीक्षक संजय कासोळे यांनी सांगितलं. अस्मिता खेलो इंडिया महिला लीग आणि मुलींच्या गटाची खो खो स्पर्धा येत्या 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत गुजरातमध्ये होणार आहे. यासाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला असून पुण्याच्या कोमल दारवटकर हिच्याकडे महिला गटाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. याशिवाय ऋतिका राठोड प्रियंका इंगळे आणि पूर्वा वाघ या पुण्याच्या खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आलं आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 32 तर किमान तापमान 22.6° सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही कमाल आणि किमान तापमान साधारण असंच राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.